പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി മാധവനാഥായ നമഃ. പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി മകരന്ദനാഥായ നമഃ. വൈകുണ്ഠവാസി സ്വന്നുപന്ത ദാണ്ടേക്കർ അധ്യസൻ ആണ് സ്വാമി മാധവനാഥ് ബോധപ്രസാരക് മണ്ഡൽ യാച്ചാ സംയുക്ത വിദ്യമാനെ ആയോജിത യാ ധ്യാന ആണി സത്സംഗ കാര്യക്രമാത് സർവാൻസ മനഃപൂർവക് സ്വാഗത്. പ്രഥമ അപ്പൻ സർവജണ 7 വാജേപര്യന്ത ധ്യാനാലാ ബസ്നാർ ആഹോത്. സുരുവാതിലാ സ്വാമി മകരന്ദനാഥ് ആപ്ല്യാലാ പ്രാർത്ഥന സാങ്ങിൽ തീ ആപൺ ത്യാൻച്യാ ബരോബർ മണൂയാ. ത്യാനന്തർശി ജീ പ്രാർത്ഥന ആഹെ തീ ആപൺ ഐക്കുയാ ആണി ധ്യാനാലാ ബസ്യാ.
അധ്യാത്മവിദ്യേചാ ജോ കാ ആദി ഗുരു. ആദിനാഥ ദാതാരു വന്ദു ആതാ. ശിവശക്തി ബീജ പ്രസാദ പവിത്ര. ജായോഗേ മച്ഛിന്ദ്ര ധന്യ ഝാലാ. മച്ഛിന്ദ്രാചാ ശിഷ്യ ഗോരക്ഷ പ്രസിദ്ധ. പുഢേ ഗഹിനീനാഥ സിദ്ധ യോഗീ. ഗഹിനീനാഥെ കൃപാ കേലി നിവൃത്തി സീ. നിവൃത്തി നേ ദിലെ ജ്ഞാന ദേവാ. ദേവ ചൂടാമണി ജ്ഞാന ദേവാ പാഠീ. പുഢെ ഗുണ്ടാഖ്യാദി രാമചന്ദ്ര. മഹാദേവ രാമചന്ദ്ര വിശ്വനാഥ. ഗണേശ പ്രസിദ്ധ സ്വരൂപാനന്ദ. തയാചാ അങ്കിത മാധവനാഥ ഥോര. ഗുജ യോഗ സാരദേ മജ. ഉപദേശിലാ സോഹം മന്ത്ര ധ്യാന ഖൂണ. ആത്മരംഗീ പൂർണരംഗവീലേ. സ്വാനന്ദ വൈഭവീ ധാലാ മകരന്ദ. സ്വാനന്ദ വൈഭവീ ധാലാ മകരന്ദ. ഗുരു സേവാ ഛന്ദ ധരുനിയാ. ഗുരു സേവാ ഛന്ദ ധരുനിയാ. ഓം നരദേഹി ചരമലക്ഷ ജന്മ മരണ ചക്രീ മോക്ഷ പരമാർത്ഥീ രാഹോനീ ദക്ഷ ആത്മജ്ഞാന സാധാവേ. ആത്മജ്ഞാനാസി കാരണ തോ വൈരാഗ്യ വിചാരപൂർണ त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे। भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे। गुरुवाक्याचे चिंतन अर्थाव बोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे। नाभी पासो निचित गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे। चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यय ये हाता चिदानंदासी ऐक्यता होवो निराहे। पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे। वृत्ती उद्भवता साक्षित्वधरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी। हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान। मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे। श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे।
काय मागे हा विचार नाम घेता तुझे गोविंद म्हणताय तू बघ श्रीराम स्वामी स्वरूपानंद म्हणतात प्राप्त कर्मानुचरणे निपुण भक्तिज्ञाने सुसंपन्न अखंड करी सोहम भजन कृतार्थ जीवन होय त्याचे. कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र संतांनी आपल्याला सांगितला आणि या मार्गावरून वाटचाल करीत असताना ज्या काही शंका आपल्या मनामध्ये येतात त्या शंकांचं निरसन करून निर्भेदपणे साधना करण्यासाठी म्हणून या अशा उपक्रमांचं आयोजन आपण करीत असतो. आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी मामासाहेब दांडेकरांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणजे 96-97 आणि त्यावर्षी दांडेकर अध्यासनाची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन आपण करीत आहोत. मला सांगायला आनंद वाटतो की गेले 20 वर्ष हा उपक्रम अव्याहतपणे चालू आहे आणि यंदाचं वर्ष हे स्वामी माधवनाथांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तेव्हा या निमित्ताने या उपक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ, सद्भक्त मिलिंददादा लिमये आणि सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे आलेले आहेत. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्र सांग.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा पवित्र असा दिवस आहे. तारखेने स्वामी माधवनाथांचं पुण्यस्मरणाचा 30 जुलै हा दिवस आहे आणि आपण त्यांची जन्मशताब्दी देखील या वर्षामध्ये 2016-17 साजरी करतो आहोत. आता प्राचार्य शेठ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या केंद्रामध्ये जे उपक्रम सुरू असतात ते अव्याहत असे सुरू असतात. जसा हा संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आहे आणि अशा अखंड अविरत अशा चाललेल्या या श्रवणाच्या ज्ञानाच्या यज्ञामुळेच आपल्याला आत्मज्ञानाकडे अग्रेसर होता येतं. आपण साधना करत असताना ज्या आपल्या मनामध्ये शंका उद्भवत असतात त्याचं निरसन करून घेण्याकरता घेण्याचा असा हा कार्यक्रम आहे. नाम घेत असताना एकीकडे वृत्तीही उठत असतात, तेव्हा नामात वृत्ती उठू न देण्यासाठी काय करावे? निर्वृत्तिक नामात खरा आनंद असतो, तो प्राप्त व्हावा अशी मनापासून इच्छा आहे, असा प्रश्न एक विचारलेला आहे. नामसाधनेविषयी असा हा प्रश्न आहे. नाथ संप्रदायामध्ये आपण जी प्रमुख ध्यान साधना करत असतो, सोहम ध्यान साधना, त्या साधनेला नामसाधना ही पूरक साधना म्हणून आपण करत असतो. तसंच काही जे केवळ नामाला वाहिलेले असे जे संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये नामसाधना ही देखील प्रधान साधना असते, आणि सद्गुरूंकडून हे नाम घेऊन ती साधना करायची असते. बीज नाम, सबीज नाम असं ज्याला म्हणतात, सबीज नाम म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं नाम. तरी देखील काही नाममंत्र असे आहेत की जे सिद्ध नाममंत्र असे समजले जातात, जसे श्रीराम जय राम जय जय राम, ओम नम शिवाय, दत्त दत्त जय दत्त दत्त जय, ओम राम कृष्ण हरी, हे सिद्ध नाममंत्र आहेत. आणि अनुसंधान राखण्याकरता म्हणून आपल्याला या नामाचा खूप उपयोग असा होत असतो. जसं असं म्हणलेलं आहे की नाम कसं घ्यावं, अहो जाता येता बसत उठता कार्य करीता सदा देता घेता, असं सतत नाम आपण घेत राहावं. जेव्हा आपलं विशेष बोलण्याचं बुद्धीचं ज्या वेळेला विशेष काम नसेल, बुद्धिप्रधान आपण काही काम करत नसू, तर आपल्या आतमध्ये सतत नाम घेण्याची बरंच साधकांना सवय असते. आणि असं जे नाम असतं ते नाम आपल्याला अनुसंधान राखायला खूप उपयोगी असं पडतं. स्वामी माधवनाथजी देखील सतत त्यांच्या आतमध्ये नाम चालू असायचं. त्यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की ते त्यांच्या घराच्या तिथून भागेश्वर निवासच्या तिथून दुकानाकडे चाललेले होते, आणि त्यांचं जाण्याची देखील एक पद्धत अशी होती की एखादा जसा बाण जसा सरळ याच्यामध्ये जातो तसं इकडे तिकडे काहीही न करता अत्यंत अनुसंधानाच्या याच्यामध्ये आणि सावध असं त्यांचं चालणं असायचं. आणि असे ते जात असताना एका दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीने त्यांना धक्का लागला, आणि त्या व्यक्तीला देखील कळलं की आपली चूक झालेली आहे, त्यामुळे ती व्यक्ती स्वामी माधवनाथांना सॉरी सॉरी म्हणली, आणि त्याच्याबरोबर स्वामी त्याच्यावर हरी हरी असं म्हणले. हे स्वाभाविक आहे, आतमध्ये जर नाम असेल, नाम हे सहज वाचेच्याद्वारे बाहेर येतं. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न मात्र आपण नामसाधनेची बैठक करत असताना आपल्याला नामाचं समाधान मिळावं याच्याकरता त्या समाधानाच्या आड काय येतं ते नेमकं त्यांनी या प्रश्नामध्ये उद्धृत केलेलं आहे. ते म्हणतात की नाम घेत असताना एकीकडे वृत्तीही उठत असतात. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे की जीवाव तो मिहोमे फिरे मन फिरे दाही दिस, मन दाही दिशांना फिरत असतं, आणि एका आपल्या सवयीनी नाम देखील चालू असतं. पण हे नामस्मरण नाही असं कबीरजी म्हणतात, हे तो नामस्मरण नाही. मग खरं नामस्मरण काय आहे? नामस्मरण करत असताना वृत्ती उठतात, आणि या वृत्ती उठू नाही असं आपल्याला वाटत असतं. या वृत्ती न उठल्या तर आपलं नामस्मरण निर्वेदपणे होईल असं देखील आपल्याला कळत असतं. पण वृत्तींना थांबवायचं कसं? वृत्तींना थांबवणं नाम घेत असताना ही एक अवघड अशी गोष्ट आहे. आणि या वृत्तींमुळे सगळीकडे वृत्ती आपल्या नेहमीच्या व्यवहाराच्या जो आपल्यावर संस्कार होत असतात ते संस्कार वशात या वृत्ती उठत असतात. नामावर जर लक्ष राहायला पाहिजे असेल तर नाम हे अतिशय एकाग्रतेने घ्यायला पाहिजे. ध्यानामध्ये आपण ध्यानसाधना करत असताना एकाग्रता अभिप्रेत नाहीये, तर ध्यानाच्या ठिकाणी साक्षीत्व अभिप्रेत आहे. तर नामामध्ये एकाग्रता अभिप्रेत आहे. नाम घेत असताना नामाचे जे उच्चार जो आहे ओम राम कृष्ण हरी या उच्चारांकडे आपलं अतिशय सावधपणे एकाग्रतेने असं लक्ष असलं पाहिजे. आणि नाम घेत असताना नाम हे खरं वाघ मागे लागल्यासारखं असं असता कामा नाही, तर नाम हे शांतपणे घ्यावं. अतिशय शांत अशा ह्यांनी नाम जर घेतलं, नाम घेतल्यानंतर किंचित थांबावं, त्या नामस्मरणाचा जो संस्कार आहे तो संस्कार आपल्यावर होऊ द्यावा. त्या नामस्मरणामुळे जी शांती आहे, जी समाधान आहे, ती क्षणभर एक नाम झाल्यानंतर अनुभवावी आणि मग पुढचं नाम घ्यावं. असं जर नाम घेत गेलं तर वृत्ती ज्या उठत असतात ते वृत्ती उठण्याचं प्रमाण हे कमी कमी होत जातं आणि त्याच्यापासून आपल्याला नामस्मरणाचं समाधान आपल्याला मिळतं. आपल्या या एस पी कॉलेजच्या आवारामध्ये पालखीचा कार्यक्रम झाला, आपण मोठ्या प्रेमाने नाचलो, अभंग म्हणले, भजनं म्हणली, पण त्याच्यानंतर त्या पालखीच्या कार्यक्रमानंतर स्वामीजींनी स्वामी मकरंदनाथांनी आपल्याला जे नाम सांगितलं त्या नामाने आपल्याला जे समाधान मिळालं ते समाधान खरोखर आवरणीय आहे. असं समाधान आपल्याला आपण नामाची बैठक करत असताना आपल्याला मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या पद्धतीने आणि त्या नामामध्ये एक बोधाचा देखील भाग असावा की नाम घेणारे आपण जे नाम आहे ते आणि ज्याचं नाम आहे तो हे तिन्ही एकरूप आहेत. राम कृष्ण शिव दत्त हे सगळे अवतार जे आहेत ते परमात्म स्वरूप आहेत आणि असं परमात्म स्वरूप असलेल्या या अवतारांचं नाम आपण आपलं स्वरूप देखील परमात्म हेच स्वरूप आहे. आणि सद्गुरूंनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आत्ता जरी तो आपला अनुभव नसला तरी देखील श्रद्धेने आपल्याला तसं भावायचं आहे, तशी भावना श्रद्धेने आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे नाम घेत असताना नाम नामी आणि नामधारक हे एकरूप आहेत अशा अभेद बोधाने जर नाम घेतलं तर त्या नामापासून आपल्याला त्यांनी जसं म्हणलंय की निर्वृत्तिक नामात खरा आनंद असतो. जर वृत्ती कमी झाल्या, इकडे तिकडे जर वृत्ती धावण्याचं कमी झालं आणि नामावर जर आपलं मन एकाग्र झालं तर स्वामी स्वरूपानंदने जसं म्हणले तसं राम राम घेता रामच होऊन आपण जातो. राम होतो याचा अर्थ आपण त्या नामस्मरणाशी अत्यंत एकरूप असं होऊन जातो आणि नामस्मरणाचे एकरूप याचा अर्थ ज्याचं नाम आहे त्या परमात्म्याशी आपल्या स्वरूपाशी आपण एकरूप होऊन जातो. त्यामुळे जर आपण जर एकाग्रतेने शांतपणे असं जर नाम घेतलं, एकाग्रता ही नामामध्ये अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे आणि नामामध्ये प्रेम जे आहे बरेच बऱ्याच जण वाटतं की नाम घेताना आमचं थोडस ड्रीम सारखं नाम होतं, तर नामस्मरणामध्ये जितकं नाम आपण घेत जाऊ तितकं त्या नामामध्ये आपोआप प्रेम निर्माण होतं. गोंधळेकर महाराज असं म्हणायचे भात जो असतो त्या भाताला स्वतःची अशी चव नसते, भाकरी सुद्धा भाकरीला देखील स्वतःची अशी चव नसते. आपण जर तो भाकरी जर चावत चावत राहिलो तर त्याला गोडी निर्माण होते. तसं नाम जसं आपण घेत जाऊ तसतस ते नाम घेण्यानेच ते नामामध्ये आपल्याला प्रेम निर्माण होतं आणि आपोआप आपल्याला नाम घ्यावंसं वाटायला लागतं. नाम घ्यावंसं वाटायला लागणं हे नामामध्ये प्रेम निर्माण होण्याचं लक्षण आहे. म्हणून नाम जर प्रेमाने घेत राहिलं तर मग आपोआप प्रेम निर्माण होऊन त्याच्यामध्ये एकाग्र चित्ताने शांतपणे जर आपण नाम घेतलं तर हळूहळू निवृत्ती शांत होत जाऊन आपल्याला निर्वृत्तिक नाम म्हणजे वृत्ती कमी झालेल्या आहेत आणि नामाशी आपण एकरूप झालेलो आहेत अशा याच्यामध्ये आपल्याला आनंद प्रेम समाधान असं निश्चित मिळाल्याखेरीज राहणार नाही.
परमपूजनीय श्री गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनातील हे वाक्य आहे, तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात. तेव्हा कशाचीही काळजी करू नये, आनंदात असावे. याचा अर्थबोध काय घ्यावा यावर प्रबोधन व्हावे ही विनंती. महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य उद्धृत केलेलं आहे, नक्की कुठल्या दिवशीच्या प्रवचनातलंय मला सुद्धा माहिती नाही, परंतु ते असं म्हणतात की तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात. तेव्हा कशाचीही काळजी करू नये, आनंदात असावे. याचा अर्थबोध कधी कधी आपल्याला बुचकळ्यात टाकू शकतो या वाक्यांमुळे या शब्दांमुळे. ही वस्तुस्थिती आहे. याच्यातला शेवटचा जो भाग आहे, तेव्हा कशाचीही काळजी करू नये, आनंदात असावे, हा खरं म्हणजे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असा महाराजांनी दिलेला संदेश आहे. हे आपल्याला काही केल्या जमत नाही. आपण आनंदात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतो. आपण आपल्या आनंदावर आपण करत असलेल्या काळजीचं आक्रमण होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. आणि परमार्थ जगण्यासाठी आपल्याला जो सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचाच तो भाग आहे. कारण आनंदात राहण्याच्या मध्ये काय येत असेल तर आपणच येत असतो. आनंदाच्या मध्ये असं बाहेरचं कोणी येत नाही. आनंदाच्या मध्ये नेहमी आपणच स्वतः येत असतो. आणि त्यातही अजून काय त्रास होत असेल तर तो म्हणजे आपल्याला वाटत असलेल्या नाना प्रकारच्या काळज्या. काळजी आपल्याला वाटणं हा एक मानवी धर्म आहे. त्या काळजीचा आपल्या जीवविशेषी संबंध आहे. प्रत्येक जीवाला जिवंत राहण्याची एक विलक्षण उर्मी असते. आपली जिवंतता आपलं जिवंतपण हे असंच अबाधित राहावं याविषयी प्रत्येक जीव हा अत्यंत सजग असतो आणि आपल्या जीविताची कुठल्याही प्रकारे हानी होऊ नये यासाठी त्याला चिंता असते. आपल्या काळजीचं मूलभूत स्वरूप काय आहे ते मी सांगतो. ते ह्यासाठी सांगतो की अलीकडची जी महाराजांची वाक्य आहेत त्याचा उलगडा आपल्याला व्हायला सोपं पडेल म्हणून. त्यामुळे महाराजांनी जे सांगितलं कशाचीही काळजी करू नये हा आपल्या अंतरात्म्याशी संबंध असलेला हा संदेश आहे. कारण आपल्याला ज्या ज्या वेळेला काळजी वाटते त्या त्या वेळेला आपला विश्वास डळमळीत झालेला असतो. आपल्याला आपल्या अस्तित्वाला धक्का पोचण्याची, अस्तित्वाला धक्का पोचणं म्हणजे मरणच असा त्याचा अर्थ नाही. आपल्या अस्तित्वाला कुठल्याही प्रकारे धक्का पोचणं हा आपल्या जीवविषयाला पोचलेला धक्का असतो. आपल्या मानमरातबाला लागलेला धक्का, आपल्या संपत्तीला लागलेला धक्का, आपल्या कुटुंबियांना लागलेला धक्का, व्यवहारात आपल्याला झालेलं नुकसान, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे आपल्या जीजीविषयीशी संबंधित असतात आणि त्याची आपल्याला काळजी वाटत असते. महाराज म्हणतात की काळजी करू नये, कशाचीही काळजी करू नये. म्हणजे काळजी वाटेल परंतु ती काळजी आपल्यावर आक्रमण करू देऊ नये आणि त्यासाठी आनंदात राहण्याचा अभ्यास करावा. या काळजीच्याही पलीकडे काहीतरी आहे हे लक्षात ठेवावं. आणि ते काय आहे तर ते असं म्हणतात की सद्गुरूच तो तुमच्यासाठी करत असतात. काय तुमचा परमार्थ? आपल्याला ज्या सर्व प्रकारच्या काळज्या भेडसावत असतात तर ह्या सर्व काळज्यांचा पडदा आपण बाजूला करायचं ठरवलं, हा पडदा फाडून टाकायचं ठरवलं एखाद्या दिवशी एखाद्या क्षणी, तर महाराज काय म्हणतात हे कदाचित आपल्या लक्षात येईल की खरोखरच आपली काळजी आपल्या सद्गुरूंना आहे. आणि त्याचाही अर्थ असा की संपूर्ण जग जरी आपल्या विरोधात गेलं, संपूर्ण ठिकाणी जरी आपला पराभव झाला, सर्व ठिकाणी जरी आपली हानी झाली, तरी देखील आपले सद्गुरू आपल्याला पोटाशी धरायला सतत तयार आहेत. आपले सद्गुरू आपला सांभाळ करायला कुठलेही अटीतटी न घालता तयार आहेत. अनकंडिशनली आपले सद्गुरू आपल्यासाठी तयार आहेत ह्याविषयीचा भरोसा आपल्याला वाटायला लागणार. आणि पहिलं जे वाक्य आहे महाराजांचं ते सुद्धा खूप विचार करण्यासारखं आहे, कारण महाराज हे चुकीचं कधीच बोलणार नाहीत, महाराज हे खोटं कधीच सांगणार नाहीत, ही सुद्धा आपली मूलभूत खात्री आहे. ते असं म्हणतात की तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही. खरी गोष्ट आहे. तुम्ही परमार्थ करायला सुरुवात करता आणि तुमच्या परमार्थामध्ये नाना विघ्न येत राहतात आणि ती विघ्न तुमच्या इच्छेविरुद्ध सुद्धा येतात आणि तुम्ही त्या विघ्नांना बळी पडता. तुम्ही म्हणजे माझ्यासकट सगळे, तुम्ही म्हणजे असं वाटेल की मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमच्या अडचणी काय आहेत, असं नाहीये. तुमचा परमार्थ तुम्ही स्वतःच्या इच्छेने परमार्थ करता ही गोष्ट खरी आहे. आपल्याला एक अनावर प्रेरणा कधीतरी होते आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वसंचितानुसार किंवा साधूच्या संगतीने म्हणा की आपण आता परमार्थ करावा. परमार्थ करावा म्हणजे परमार्थाची जी बाह्य अंग आहेत त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण आत्मदर्शनाकडे जावं, आपली आंतरिक स्थिती जी आहे त्याचं उन्नयन करून घ्यावं. आपल्या मनात उमटणारे जे नाना प्रकारचे विकार आणि विचार आहेत त्या विकारांपासून विचारांपासून आपण स्वतःला थोडंसं वेगळं काढायला सुरुवात करावी. या सर्व विचारांच्या विकारांच्या ह्या सगळ्या गजबजीच्याही पलीकडे आपलं एक निखळ स्वरूप आहे जिथे विकार संभवत नाही, जिथे विचारांचं स्पंदन पोचत नाही. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीपर्यंत आपण अग्रेसर व्हावं अशी प्रेरणा निर्माण होणं याला परमार्थाला सुरुवात करणं असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये सद्गुरूंकडे जाऊन त्यांचा अनुग्रह घेणं ही अत्यंत महत्वाची बाब असते आणि त्यांनी उपदिष्टित जी साधना असते त्या त्यांनी उपदेश केलेल्या साधनेनुसार साधना करत राहणं हा त्यातला भाग असतो. परंतु असं करायला लागल्यानंतर सुद्धा तुमच्या मनात किती विकल्प येतात. आपण सतत विकल्पांशी झगडत असतो बरेचदा. आपल्याला परमार्थ करताना आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्यांनी आपण म्हणायला लागतो की आपण इतका परमार्थ करतोय पण आपल्या अडचणींचं काही निराकरणच होत नाही, कशाला करायचा परमार्थ, नको. हा पहिला विकल्प. कधी कधी कुठल्या तरी व्यक्तीबद्दल आपल्याबरोबरच परमार्थ करणाऱ्या व्यक्तीबरोबर आपल्या मनात शंका निर्माण येते आणि आपण म्हणतो की अशी लोक जर काही इथे येतात तर परमार्थ कशाला करायचा, नकोच इथे यायला, परमार्थच नको करायला. कधी कधी आपल्याला आपले सद्गुरू जे सांगतात ते पटत नाही, कारण सद्गुरू त्यांना जे हवं असतं ते आपल्याला सांगत असतात, आपल्याला जे हवं असतं ते सद्गुरू कधीच सांगत नाहीत आणि आपण अशा भाबड्या अपेक्षेत राहू सुद्धा नाहीये. सद्गुरूंना जे हवं असतं ते आपल्याला सांगत असतात आणि ते आपल्याला कदाचित न पडणारं असतं तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प येतो आणि हे सगळे विकल्प हे आपल्या परमार्थाला निर्माण झालेला धोका असतो. आत जे भावविश्व निर्माण होतं, आज जी एक विचार प्रक्रिया विकसित होत असते आपल्या अंतःकरण भूमीमध्ये, त्या अंतःकरण भूमीमधल्या विचार प्रक्रियेशी याचा संबंध आहे. परमार्थ तुमच्या स्वाधीन का राहत नाही? कारण तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सापडून बसता. आपण काही साधक माझ्यासकट सगळे आपण कधी कधी अशा एका विचित्र विचार चक्रामध्ये सापडतो की परमार्थ या संकल्पनेवरच आपला विश्वास काही काळापुरता डळमळीत होतो. का बरं असं होतं? तो डळमळीत होत असतानाच सद्गुरू तुम्हाला सावध करायचा सूक्ष्मपणे प्रयत्न करत असतात. सद्गुरु तुम्हाला साथ घालत असतात ती साथ ऐकण्याच्या मनस्थितीत आपण नसतो. सद्गुरूंनी आतून मारलेली हाक असते ती आपण ऐकायच्या मनस्थितीत नसतो. ते म्हणतात ना की परमार्थ तुमच्या स्वाधीन नाही, खरी गोष्ट आहे. आणि सद्गुरूच तो तुमच्यासाठी करत असतात ही सुद्धा 101% खरी गोष्ट आहे. आणि तो तुमच्यासाठी करण्याची सारखी धडपड करत असतात, ते आतून तुम्हाला खुणावत असतात आणि आपण त्या खाणाखुणांकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करत असतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून असतो आणि आपण आपल्याच विकल्पांमध्ये अडकून पडायचा प्रयत्न करत असतो. ही एक सूक्ष्मतेने घडणारी गोष्ट आहे. आणि ह्या सूक्ष्म प्रक्रियेकडे जर का आपण सजग होऊन बघायला लागलो, आपण जर का अचानक स्वतःला जागं करायचं ठरवलं आणि हे जे सगळा गडबड चाललेली आहे, हा सगळा गोंधळ आपण घालतोय आपल्याच मनामध्ये परमार्थाविषयीचा, ह्या गोंधळातून ताबडतोब बाहेर पडूया असं जर का ठरवलं आणि त्यातनं बाहेर पडायला सुरुवात केली, तर सद्गुरूच तो आपल्याकरता कसा करतायत याची आपल्याला प्रचिती यायला सुरुवात होते. विकल्प करत राहणं हे आपलं काम आहे आणि आपल्या विकल्पापासून आपल्याला परावृत्त करणं हे सद्गुरूंचं काम आहे. पण सद्गुरूंना आपण किती काम करायला लावतो, सद्गुरू आपल्याला कितीदा खुणावतात, सद्गुरू आपल्याला कितीदा हाका मारतात, सद्गुरू आपल्याला किती साथ घालतात आणि आपण त्याला कितीदा प्रतिसाद देतो. आपण कितीदा जागे होतो आणि कितीदा आपण निद्रिस्तच त्या मूर्छेतच राहतो, कितीदा आपण त्या धुंदीतच राहतो, त्या नशेतच राहतो आपल्या विकल्पांच्या, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून महाराजांचं हे वाक्य मला फार हृदयाला जाऊन भिडलं. ते असं म्हणतात की तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, तुमचा देह तुमच्या स्वाधीन आहे आणि तुमच्या प्रेरणा उत्तम आहेत म्हणून तुम्ही परमार्थाला लागलात ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या आड येणारे जे विकल्प आहेत ते तुमच्या हातात कुठे आहेत, ते तुम्ही थांबवू शकत नाही आहात. ते थांबवायचं काम सद्गुरू करतात एका वेगळ्याच पातळीवर जाऊन, एका वेगळ्याच तरलतेनी, आणि ते आपण दुर्लक्ष करतो. म्हणून ते म्हणतात की ते तुमच्यासाठी करत असतात आणि ते आपण दुर्लक्ष करत असल्याचं पुढचं डायग्नोसिस हा त्याचं लक्षण हे की तेव्हा कशाची काळजी करू नका. आपण खूप काळजीत ग्रस्त व्हायला लागलो की लक्षात ठेवावं की आपल्याला सद्गुरू आतून हाक मारतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. आपण खूप काळजीत सापडलो, आपण खूप असं म्हणायला लागलो की हे काय सगळा परमार्थ करतो, इतके वर्ष ठीक चाललो तर मग आता संकटांची मालिका काही संपतच नाही, एका पाठोपाठ एक सुरूच आहे, आता यातनं बाहेर कसं पडायचं. सद्गुरू सांगत होते सांगतायत अजूनही की ही संकटांची मालिका वगैरे सगळा तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे, ते सगळं असू दे, मी तुझ्यासाठी आहे. जगाच्या अंतिम क्षणापर्यंत सद्गुरू हे माझ्यासाठी आहेत ह्याबद्दलची पुन्हा पुन्हा स्वतःला खात्री देत राहणं हाच याच्यावरचा मार्ग असतो. म्हणून तेव्हा कशाचीही काळजी करू नये आणि आनंदात राहावं. आनंदात राहावं म्हणजे टाळ्या पिटत हसत खेळत राहावं असं नाही, आनंदात राहावं म्हणजे स्थिर राहावं, समाधानात राहावं. तसं राहायचा प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. आहे का अजून 5 मिनिट? तर असा एकूण हे हा प्रश्न तसा कठीण वाटला मला, पण याचा अर्थबोध काय घ्यावा असा प्रश्न आहे. तर मला झालेला जो ताबडतोब जो बोध आहे याचा अर्थबोध तो मी आपल्यापुढे सांगितला. यात अजूनही काही असू शकतं पण मुख्य भूमिका अशी आहे की सद्गुरू आतून आपल्याला जे जागं करतायत, आपला जो परमार्थ करतायत सद्गुरू आतून, त्या परमार्थाकडे आपण थोडंसं जास्त खोलात जाऊन लक्ष देण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. सद्गुरू कृपा होऊनही पूर्वसंचिताचा पगडा आहे तसाच कायम राहतो का? सद्गुरू त्यामध्ये काही बदल करू शकतात का? याचं उत्तर खरं म्हणजे मला माहीत नाही असं आहे. परंतु माझी अशी श्रद्धा आहे की सद्गुरू कृपा होऊनही पूर्वसंचिताचा पगडा आहे तसाच कायम राहतो. आणि मला असं वाटतं तसंच असावं, नाहीतर आपलं पूर्वसंचित पुसून घेण्यासाठी म्हणून इथे लक्षावधी लोकांची रांग सद्गुरूंकडे लागेल आणि परमार्थ त्यात कुठेतरी हरवून जाईल. पूर्वसंचिताला धरूनच आपला परमार्थ आपल्याला करायला लागेल आणि सद्गुरूंकडे आल्यामुळे पूर्वसंचिताचा पगडा आहे तसाच राहतो. ही वस्तुस्थिती आहे. याला काय म्हणायचं, बेसिक अझम्पशन म्हणतात, मूलभूत गृहित हे आपण धरलं पाहिजे की सद्गुरूंकडे आलं तरी आपला पूर्वसंचिताचा पगडा तसाच. पूर्वसंचित याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्याला माहीत नसताना मागच्या जन्मांमध्ये वगैरे वगैरे केलेली जी कर्म आहेत त्या कर्मांचा विपाक, ती कर्म त्याचे जे संस्कार उमटले होते नकळत आपल्या जीवात्म्यावर ते ते फलोन्मुख होत असतात आणि ते आत्ताच्या जीवनात आपल्याला भोगायला लागतात. आणि आपण असं म्हणतो की हे काय चाललंय, मी असं कधीच केलं नव्हतं, मी कोणाला त्रास नाही दिला, मला का सगळे त्रास देतात. मी ऑफिसमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीला त्रास दिला नाही, पण ऑफिसमधली प्रत्येक व्यक्ती मला का त्रास देते असं आपल्याला वाटायला लागतं. हे पूर्वसंचित असू शकतं आणि हे पूर्वसंचित म्हणजे आपण मागे केलेली कर्म फलोन्मुख झाली आणि ते जे होणार असतं तर ती मागे केलेली कर्म असतात, ती फलोन्मुख होत असतात आणि त्याचा पगडा हा आपल्या जीवनावर कायम राहतो. त्याच्यातनं वाट काढतच आपल्याला पुढे जायला लागतं. म्हणूनच भले बुरे प्रसंग आपल्यापुढे येतात, सुखदुःखाचे प्रसंग आपल्यापुढे येतात, हानी लाभाचे प्रसंग आपल्यापुढे येतात आणि त्यावर सद्गुरू काहीही करणार नाहीत असं माझं अशी माझी श्रद्धा आहे. मी सद्गुरू या नात्याने सांगत नाही, पण शिष्य या नात्याने मी सांगतो की असं त्यांनी माझ्या बाबतीत कधीही केलं नाही आणि त्यांनी करू नये अशी माझी त्यांना प्रार्थना आहे की त्यांनी असं नाही करू. अर्थात ती तरी मी कोण करणार, त्यांना काही सूचना करायचा आपला हक्कच नाहीये, सूचना करायची आपली पात्रताच नाहीये. त्यामुळे आपण ही कुठलीच सूचना करा किंवा करू नका सांगू नये, पण अनुभव स्वतःच्या बाबतीत मला असं दिसतो की पूर्वसंचिताचा पगडा आहे तसाच राहतो, त्याचा सद्गुरू कृपेशी संबंध नाही. सद्गुरू कृपेचा संबंध त्याच्या अजून खूप पलीकडचा आहे. सद्गुरू कृपेचा संबंध आपल्या अंतरात्म्याशी आहे आणि अंतरात्म्यावर पूर्वसंचिताचा पगडा कधीच नसतो. कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य असं लोकमान्य टिळकांचं एक सुंदर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात की कर्मविपाक जो आहे, पूर्वसंचित जे आहे, त्याचा पगडा तुमच्या देह मन बुद्धी या तीन पातळींवरच असतो आणि तुमच्या अंतरात्म्यावर त्याचा मुळीच पगडा नसतो, तो पूर्ण स्वतंत्र आहे. आणि मग तो जर का स्वतंत्र असेल तर आपल्या देहावर जे सगळे प्रसंग येत आहेत त्या प्रसंगांसाठी आपण सद्गुरूंकडे का बरं असं सांगावं की आमचं पूर्वसंचित पुसून टाका म्हणून, असं आपण करू नये. सद्गुरू त्यामध्ये काही बदल करू शकतात का? करू शकतात हे सुद्धा मी सांगतो. सद्गुरूंमध्ये ते सामर्थ्य असतं आणि ते निश्चित करू शकतात हे सुद्धा मी बघितलंय. संतांनी जर का ठरवलं तर आपला जो अंकित साधक असतो त्याचं पूर्वसंचितातनं सुद्धा त्याला ते मुक्त करू शकतात, परंतु संत तसं करत नाही. जे प्रचितीचे संत असतात, जे स्वामीजींसारखे संत असतात, स्वामी माधवनाथांसारखे, स्वरूपानंदांसारखे, मकरंदनाथांसारखे, ते अशा कुठल्याही बाबतीत हस्तक्षेप करत नाहीत. ते स्वतःच्या संचितामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत नाहीत तर ते दुसऱ्याच्या संचितात का बरं करतील? आणि ते करतच नाहीत. हा परमार्थाचा रस्ताच नाही, याचा शुद्ध परमार्थाशी संबंध नाही, याचा ज्ञानेश्वरीशी दासबोधाशी काही संबंध नाही. त्यामुळे सद्गुरू त्यामध्ये बदल करू शकतात, हो करू शकतात, पण ते करत नाहीत. कृपया शंकेचे निरसन करावे. मी फारच एकदम दाबून बोललो, त्याबद्दल क्षमस्व, परंतु पूर्वसंचिताचा पगडा आपल्या सद्गुरूंनी आपल्या जीवनातनं कमी करावा याविषयी कृपया आपण कुणीही प्रार्थना करू नये आणि मला सुद्धा कधी अशी बुद्धी न हो आयुष्यात. धन्यवाद.
सद्भक्त विलासदादा निपुणगे एक भजन सांगतील, आपण सर्व त्यांच्या मागोमाग म्हणूया.
हरि भजन बिना सुख शांति नहीं,
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 हरि नाम बिना आनंद नहीं,
हरि नाम बिना आनंद नहीं,
हरी नाम बिना आनंद नहीं। हरि भजन बिना सुख शांति नहीं। प्रेम भक्ति बिना उद्धार नहीं। प्रेम भक्ति बिना उद्धार नहीं। गुरु सेव बिना निर्वाण नहीं। गुरु सेव बिना निर्वाण नहीं। हरि भजन बिना सुख शांति नहीं। जप ध्यान बिना संयोग नहीं। जप ध्यान बिना संयोग नहीं। प्रभु दर्श बिना प्रज्ञान नहीं। प्रभु दर्श बिना प्रज्ञान नहीं। दया धर्म बिना सत्य धर्म नहीं। दया धर्म बिना सत्य धर्म नहीं। भगवान बिना कोई अपना नहीं। भगवान बिना कोई अपना नहीं। हरि नाम बिना हरि नाम बिना परमात्मा नहीं। हरि भजन बिना सुख शांति नहीं। हरि नाम बिना आनंद नहीं।
हरि नाम बिना आनंद
हरि
बिना आनंद नहीं।
हरि भजन बिना सुख शांति 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 नहीं।
परमार्थात अंतकरणाची तरलता असणे आवश्यक आहे। तेव्हा अंतकरणाची तरल वृत्ती होण्यासाठी काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे असं म्हटलेलं आहे। परमार्थामध्ये अंतकरणाची तरलता असणं आवश्यक आहे आणि तरलता किंवा तरल वृत्ती निर्माण होण्यासाठी खर तर तसा पिंड पाहिजे असं मला वाटतं। व्यक्तीच तशी पाहिजे। तरलवृत्तीचा अभ्यासही करता येऊ शकतो
पण मुळात तरलता किंवा तरल वृत्ती संपादन करायची आणि मग परमार्थ करायचा असा प्रवास ज्याच्या ठिकाणी तरलता नाही त्याला फार कठीण जातो. म्हणूनच सर्व परमार्थ करू शकत नाहीत हे सत्यही स्वीकारावं लागतं. मात्र सर्वांना संधी आहे याचा अर्थ संधीच नाही असं नाही. पण तरलता प्राप्त होणं हे कशा कशावर अवलंबून आहे हे सांगता येऊ शकतं. अंतःकरणाची तरलता असण्यासाठी खूप प्रामाणिक असणं गरजेचं असतं. अप्रामाणिक व्यक्ती ही तरल राहू शकत नाही. टॉल्स्टॉयची मी गोष्ट वाचलेली होती की टॉल्स्टॉय लहानपणी टॉल्स्टॉय हा अधार्मिक झाला टॉल्स्टॉय हा कोणी कोणी असं म्हणतात नैतिकतेच्याही थोडा विरोधात गेला. याचं कारण तथाकथित धार्मिक आणि नैतिक लोकांचं ढोंग त्यांनी पाहिलेलं होतं. टॉल्स्टॉयने असं लिहून ठेवलं की तो त्याच्या आईबरोबर अतिशय श्रीमंत कुळामध्ये टॉल्स्टॉयचा जन्म झाला. आईबरोबर रात्री नाटक पाहायला जात असे आणि आमिर उमराव सरदार अशा सारखी मंडळी त्यांची नाटकाला गर्दी होत असे तेव्हा बग्गीतून आईबरोबर टॉल्स्टॉय नाटक पाहायला जात असे आणि नाटकामध्ये जे भावनिक प्रसंग असत तर त्यावेळेला टॉल्स्टॉयच्या आईला इतकं भरून यायचं, तिचे रुमाल ओले व्हायचे, एक दोन तीन रुमाल तिला लागायचे, इतका देखील अश्रुपात तिथले करुण प्रसंग पाहून टॉल्स्टॉयच्या आईच्या मनामध्ये इतकी करुणा निर्माण व्हायची. पण टॉल्स्टॉयने असं लिहून ठेवले की तेव्हा रशियातली थंडी वजा 25 ही खाली असणारं टेम्परेचर बग्गी चालवणारा जो असे तो तिथं बाहेर बग्गीमध्ये बसून ठेवलेला असे आणि एवढ्या थंडीत जर गारठला किंवा बेशुद्ध पडला तर त्याला बग्गीतून खाली ढकलून दिलं जात असे, दुसरा माणूस बोलवला जात असे आणि टॉल्स्टॉयची आई निघून. टॉल्स्टॉयने असा विचार केला की नाटकाच्या वेळेला करुण प्रसंग पाहताना जिला दोन दोन तीन तीन रुमाल पुरत नाहीत इतका अश्रुपात होतो, ती बाहेर आल्याबरोबर तो बग्गीवाला मरत देखील असे त्या थंडीत ढकलून दिल्यामुळं, पण तिला त्याची पर्वा नसे. म्हणून प्रामाणिक असण्याची फार गरज आहे तर कोणतीही ध्येयाची गोष्ट करता येईल, परमार्थच द्या सोडून. पण ध्येयाच्या सगळ्या गोष्टींकरता प्रामाणिकता असणं फार गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या व्यक्तींना अनुसरणारे त्यांची समाजसेवा ही राजकारणाच्या माध्यमातून करावी असा विचार करून उत्तम राजकारण करण्याकरता आलेले आणि लोहियांसारख्यांचं नाव घेणारे त्यांचे शिष्य त्यांची काय दशा झालेली आहे हे आपण पाहतो. रशियामध्ये कम्युनिझम हा तरल अंतकरणातून निर्माण झाला, सर्वांना सारखं मिळालं पाहिजे या भावनेतून निर्माण झाला. पण जेव्हा कोण होते ते गर्वचे रशियाचा पाडाव जेव्हा झाला सोव्हिएत युनियनचा गर्वचे, तेव्हा ज्या वस्तुस्थिती बाहेर आल्या सगळ्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांच्या परदेशात असलेल्या खात्यांमध्ये फार मोठ्या रकमा शिल्लक होत्या. ज्या देशाबाहेर त्यांनी नेलेल्या होत्या. ध्येयासाठी सुरू होतो पण नंतर स्वार्थात परिवर्तित होतो हे परमार्थालाही वजा नाही. म्हणून परमार्थामध्ये अंतःकरणाची तरलता जी आवश्यक आहे त्याकरता सतत प्रामाणिक राहणं हे फार गरजेचं आहे. स्वरूपानंद एका साकीमध्ये म्हणतात की प्रामाणिकता जपण्यासाठी मी देह त्याग करायला देखील तयार आहे असं स्वरूपानंद म्हणतात. अशा प्रकारे ज्याच्या ठिकाणी खरेपणा नाही, प्रामाणिकता नाही, ज्याच्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी आहे त्याला तरलता येणार नाही. ज्याच्या ठिकाणी आपली मुलं बाळं संपत्ती घर दार प्रत्येकालाच प्रेम असतं हे मान्य करून देखील त्याच्याविषयीची अतिरिक्त आसक्ती सतत असते तो परमार्थ तो करेल आणि त्याला थोडं बहुत समाधान मिळेल. पण आपल्याला जे आत्मदर्शन हे ध्येय आहे म्हणून परमार्थ आपण करतो तो परमार्थ खरंच शक्य नाही. आपल्या अवतीभोवतीचे सर्व जे आहेत तर त्यांचं कल्याण व्हावं, सुख व्हावं, कोणाला अडचण नसावी, सर्वेपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु असं म्हणणारी मंडळी परमार्थी. पण त्यांचं वर्तन जर पाहिलं तर तशा प्रकारचं अनेक वेळेला दिसत नाही, अनेकदा दिसत नाही. दुसऱ्याचा अडचणीचा प्रश्न हा स्वतःच्या अडचणीचा आहे अशा प्रकारची भावनाच नसते, अशा प्रकारचा कधी विचार नसतो. आणि त्याकरताही जर खर्चाची वेळ आली तर पहिले मागे हेच असतात. अशानी परमार्थ होणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या शक्यतेप्रमाणे आपल्या जीवनाची चौकट मर्यादा लक्षात घेऊन देखील अतिशय प्रामाणिक जीवन जगायचं आहे असं जो ठरवतो तो तरल होतो. नाहीतर तरल होणं फार कठीण आहे. आणि या तरलतेच्या गुणामुळं परमार्थ संपन्न होतो. एरवी मुळीच नाही. आपण मी लहानपणी आम्हाला धडा देखील होता की एकनाथ महाराजांनी मोठ्या कष्टांनी काशीहून आणलेली कावड ही एका गाढवाच्या ते तडफडत होतं पाण्याकरता म्हणून त्याच्या मुखामध्ये त्यांनी ती घातली आणि ते किती सहृदय होते असं सांगितलं. ही सहृदयता एकनाथ महाराजांना नाम घेऊन आली नीट विचार करा. त्यांनी खूप नाम घेतलं म्हणून सहृदयता आली. नाम घेणारे खूप असतात. खूप ध्यान केलं म्हणून आली. त्यांच्या ठिकाणी सहृदयता प्रामाणिकपणामुळं आली. कुठल्या तरी एका अंतजाच्या मुलाला त्यांनी उचलून कडेवर घेतलं. तर ही जी घटना आहे ही घटना तसं अंतःकरण होतं म्हणून परमार्थात यशस्वी झाले असं म्हणता येईल. आणि हे अंतःकरण प्रामाणिकपणाने सांभाळलेलं होतं. उलट तो तर तेव्हाचा काळ होता. तेव्हा स्पृश्यास्पृश्य विचार हा किती भयानक होता. पण त्या काळामध्ये अतिशय प्रामाणिकतेने या गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती असल्यामुळं ते परमार्थ करू शकले. म्हणून आपल्या अंतःकरण वृत्ती तरल होण्यासाठी आपल्या विचारात बदल होणं गरजेचं आहे. आपल्या आचारात विचाराप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे. आणि हा बदल दया, क्षमा, शांती, करुणा, सत्य, सत्यवर्तन या अंगानेच असणं गरजेचं आहे. अहिंसा या अंगानेच असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर कितीही साधना केली तरी देखील अंतःकरण वृत्ती अजून कशी तरल होत नाही असं म्हणता येणार नाही. याचं कारण दोन ठिकाणी दोन वेगळ्या प्रकारच्या भावना धरल्यामुळं एक प्रकारची काय म्हणू त्याला ढोंग किंवा हिपोक्रसी जीवनामध्ये निर्माण होते. आणि तशी ज्याच्या जीवनामध्ये निर्माण होते आणि त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही असं नंतर व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याची खैर नाही, त्याला कुठलाही बचाव असू शकत नाही, त्याला त्या वागण्याची सवय असते. टॉल्स्टॉयच्या आईचं उदाहरण फार टोकाचं झालं, पण कधी कधी आपल्या ठिकाणी देखील अशा प्रकारची गोष्ट नकळत घडते. आपण सावधपणाने पाहणं गरजेचं असतं. अशा वेळेला जर आपण हे दया, क्षमा, शांती, अहिंसा, प्रेम या मूल्यांचं प्रामाणिकपणाने जतन करू शकलो तरच तरल वृत्ती येणार. आणि ही तरल वृत्ती असेल तर मग त्या तरल वृत्तीने कसं आहे की शारदेची चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे ते वेची ती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अणोनिया. हे काही तुमचं हळुवारपण चित्ताला आणणं केवळ इथे येऊन बसल्यानंतर करू शकाल, बाहेरचं वर्तन तसं नसेल तर तुम्ही करू नाही शकणार. म्हणून बाहेरचं वर्तन आणि परमार्थामधली तुमची साधना आणि ध्येय हे खूप सुसंगत असणं गरजेचं आहे. तसं ज्यांचं असेल त्यांना मग तरलतेकरता काय करायला पाहिजे हा प्रश्नच येणार नाही, कारण तिथंच तरलतेची बीजं आहेत, त्या तरलतेचा अभ्यास ते तिथंच करत आहेत. भावनिक प्रश्न व बौद्धिक प्रश्न सोडविताना माझ्या बाबतीत सरमिसळ होते व त्याने गोंधळ होतो, निर्णय क्षमता कमी पडते. आपले तर अनेक व्यक्तींशी संबंध येतात, मलाच विचारलंय, व त्यांचे निरनिराळ्या प्रकारचे भावनिक व बौद्धिक प्रश्न सोडवावे लागतात, तेव्हा ते आपण कसे सोडवता? माझे स्वतःचे प्रश्न सोडवताना देखील गडबडच होते. कृपया आपण मार्गदर्शन केल्यास माझ्याबरोबर अनेकांना लाभ होईल असं विचारलेलं आहे. माझे खरंच अनेक व्यक्तींशी संबंध येतात, निरनिराळ्या प्रकारचे भावनिक आणि बौद्धिक प्रश्न त्यांना पडलेले असतात, आणि भावनिक आणि बौद्धिक प्रश्नांकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहत असतात. जे एकच प्रश्न त्याला भावनिक बाजू असते आणि बौद्धिक बाजू असते, आणि भावनिक आणि बौद्धिक या दोन गोष्टींचा मेळ न घातल्यामुळे जीवनात प्रश्न निर्माण होतात हे त्यांना कळत नसतं, हे त्यांना कळत नाही. कुठलाही प्रश्न केवळ भावनिक नसतो आणि कुठलाही प्रश्न केवळ बौद्धिक नसतो, तर भावनिक आणि बौद्धिक या दोन्ही प्रकारे एका प्रश्नाला स्वरूप असतं, अँगल असतो. तुम्हाला उदाहरण सांगतो की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा हा तुम्हाला कोण इंजिनियर व्हावा वाटतो, डॉक्टर व्हावा वाटतो, त्याला एनडीए मध्ये ऍडमिशन मिळावी असं वाटतं, तो खूप मोठा व्हावा असं त्याला वाटतं, ही भावनिकता आहे. भावनिकता म्हणजे बऱ्याच वेळेला विकाराच्या अंगानेच घेतली जाते बरं का, भावनिकतेचा अर्थ विकार नाहीये. पण आता देखील मी विकार गृहित धरूनच तुमच्याशी बोलतोय. तुमचा मुलगा अथवा मुलगी ही फार मोठी व्हावी, फार चांगले वेल प्लेस्ड अशी असावी, ही झाली तुमची भावना. आणि त्याचं करिअर काय आहे, त्याला काय पाचवीत किती टक्के मार्क पडले, आठवीत किती टक्के मार्क पडले, दहावीत किती टक्के, बारावीत किती टक्के, ऍडमिशन घेताना काय काय प्रॉब्लेम आले, त्याची बौद्धिक क्षमता किती आहे. कधी कधी बौद्धिक क्षमतेला ओलांडून भावनिक रीतीने पाहिलं जातं. असं असल्यामुळे मग तुम्ही तुमच्या मुलाबद्दल त्याची बौद्धिक बाजू लक्षात न घेता भावनिक म्हणजे विकारच मी म्हणतो त्या बाजूनी तो कसा असायला पाहिजे असं ठरवता. तुमची मुलगी लग्नाची आहे आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न अमुक अमुक प्रकारच्या घरामध्ये व्हावं. आपण आपली सर्व प्रकारची बाजू लक्षात घेऊन भावनिकता ही एक गोष्ट आहे, तिचं सुख ही एक गोष्ट आहे, पण आपली सर्व प्रकारची परिस्थिती त्याचं मी वर्णन नाही करणार. कदाचित मुलीची बुद्धी असेल, रूप असेल, तुमची आर्थिक कुवत असेल, आपल्या समाजामध्ये देण्याघेण्याच्या पद्धती असतील, शिक्षण ही एक गोष्ट असेल, कुंडली ही एक गोष्ट असेल जी मोठा अडथळा आहे लग्न ठरवताना, या बऱ्याच गोष्टी या लक्षात न घेता भावना तर पुष्कळ आहे, पण आता बुद्धीच्या योगाने तिला नेमकं कशा प्रकारचं स्थळ, कशा प्रकारची अपेक्षा हे समजण्यात चूक होते बऱ्याच वेळेला. माझ्याकडे जे प्रश्न येतात बौद्धिक आणि भावनिक याच्यात मेळ कसा घालता, तर जो भावनिक आहे अती त्याला बौद्धिक जाणीव करून द्यायला लागते, वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायला लागते, बऱ्याच वेळेला ते आवडत नाही असं माझं मत आहे. मी सांगायला लागलो तर ऐकून घेतात पण तितकं पटत नाही, कारण भावनिक जोर खूप असतो तर कधी कधी बौद्धिक खूप जोर असतो. स्वामीजींच्या इथं असं झालं की स्वामीजी आजारी होते, शेवटच्या त्यांच्या 2 वर्षातलं सांगतोय किंवा 3 वर्षातलं सांगतोय की पूजा लवकर व्हायला पाहिजेत असं साधारण एक विचार निर्माण झाला. गुरुपौर्णिमेच्या पूजा 10 दिवस चालणाऱ्या ज्या स्वामीजींना 1994, 1995 आणि 1996 या काळात तितक्या झेपत नव्हत्या, 10 दिवस त्यांना पॅरालिसिस झालेले बसायला लागत होतं, तर लोक श्रीफल द्यायचे, मग फूल द्यायचे, मग पाकिट द्यायचे, मग पेढ्याचा पुडा द्यायचे, इतक्या वेळेला त्यांना तो हात घ्यायला लागायचा आणि मग आल्या आल्या प्रथम नमस्कार करायचे आणि मग सगळं दिल्यानंतर परत नमस्कार करायचे, याच्यात बराच वेळ जायचा. म्हणून मग कोणीतरी स्वामीजींना सुचवलं की सगळं मिळून एकदम त्यांनी द्यावं, त्यांचा हातही दुखायला लागला होता, तो एकच हात डावा वापरून ते हात सगळं मिळून एकदम द्यावा, नमस्कार करावा आणि गोष्ट संपेल. पहिल्या 5-6 पूजा कशा झाल्या ते मी तुम्हाला सांगतो. असं ठरल्यानंतर त्या व्यक्तीला द्यायला तर अवसर तुम्ही द्यायला पाहिजे, त्यांनी त्या तिथं स्टूलावर ठेवल्या आणि गायब. बौद्धिक सांगतो की पूजा वेगाने व्हायला पाहिजेत. तिथं ते स्वामीजी बसलेले असायचे, एक पादुका समोर असायचे आणि इथं स्टूल असायचं, या स्टूलावर ठेवल्या त्यांनी की झालं काम, चला. ते ताटच गायब व्हायचं, तो ती व्यक्ती म्हणायची की कुठे माझं माल, स्वामींना हात तर लावू देत त्याला. म्हणजे जर बौद्धिक गोष्ट वरचढ झाली तर भावनिकता कशी त्याच्यातली निघून जाते हे मी तुम्हाला सांगतो. आणि असं घडायला सुरुवात झाली, स्वामीजींच्याच ते लक्षात आलं. स्वामीजी म्हणाले आणा ती सगळी ताटं, त्यांना परत उभं करा, त्यांना माझ्या हातात म्हणजे निदान ताटाल तर मला हात लावू देऊ देत, मग बाजूला न्या. अशी ही जी बौद्धिकता जी आहे ती बौद्धिकता, त्याच्यात भावनेचा विचार जर झाला नाही. उदाहरणार्थ तुम्ही मला रोज भेटता किंवा तुम्ही मला 15 दिवसातून एकदा नमस्कार करता, हा कार्यक्रम आहे, हा 5वा रविवार कधीतरी येणारा आहे, तर या दिवशी देखील नुसता मनोमन नमस्कार करू असं जर ठरवलं तर स्वामीजींना आराम पडेल, हे बरोबर आहे, पण फक्त या दिवशी येणाऱ्यांचं काय, या भावनिकतेचा विचार होत नाही. आणि हे जे परमार्थामध्ये भावनिकता आहे तीच भावनिकता ही कधी कधी व्यवहारात देखील, बौद्धिकता व्यवहारात देखील वापरली जाते. 2 भावांमध्ये वाटण्या होणार आहेत तेव्हा भावनिकता एकदम बाजूला पडतंय असं मी पाहतो. मोठा असं म्हणतो की मी कष्ट घेतलेले आहेत बरेच, त्यामुळे हा शिकला. धाकटा असं म्हणतो की आई वडील होते तेव्हा यांनी स्वाभाविक कष्ट घेतलं हे मान्य आहे, पण वाटण्यासारख्या व्हाव्यात असं वाटत नाही ही बौद्धिकता आहे, ही भावनिकता नाहीये. एका वडिलांची 2 मुलं असताना त्या दोघांनी तारतम्याने ठरवलं तर गोष्ट निराळी. म्हणून भावनिकता आणि बौद्धिकता या 2 गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता कामा नयेत. हे मी तुम्हाला सांगतो. मला एक महाराज आले वारकरी संप्रदायाचे आणि ते म्हणाले की तुकाराम महाराजांच्या ठिकाणी बौद्धिकता होती का हृदयता होती, हृदयता किंवा असा शब्द वाप हार्दिकता होती, बौद्धिकता होती की हार्दिकता होती. मी म्हणलं तुम्ही हा जो प्रश्न विचारताय हा बौद्धिक आहे का हार्दिक आहे हे आधी मला सांगा. त्यांना असं कदाचित म्हणायचं असेल इथे सगळे सुशिक्षित लोक बसलेत हे बौद्धिक चाललेलं आहे, तुकाराम महाराजांच्या ठिकाणी हार्दिकता होती. तुकाराम महाराजांना तुम्ही काय निर्बुद्ध समजता, ते केवळ हार्दिक आहेत. तुकाराम महाराजांची फार मोठी बुद्धी होती, त्यामुळे हार्दिकता आणि बौद्धिकता हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. हे लक्षात घेऊन जर प्रश्न सोडवायचा झाला तर सुटतो. तुमचा मुलगा एखाद्या अवघड कोर्सला आहे की जो कोर्स त्याला करता येईल की येणार नाही हे सगळं नीट बौद्धिक रीतीने तपासून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भावनिकता आणणं की त्याची अशी डिग्री असणं. मी परवाच एका ठिकाणी गेलो होतो, त्या म्हणाल्या माझा एक मुलगा MBBS झालाय म्हणजे आता 10 लाख रुपये मिळतील, लग्न जेव्हा करेन तेव्हा त्या म्हणाल्या 10 लाख रुपये हुंडा ठरलेला आहे. माझ्या 3 मुलींची लग्न झाली, 3 मुलींच्या लग्नाच्या वेळेला मी 15 लाख दिले पण 10 लाख आणि किमान 150 काय काय म्हणायचं 150 तोळे 150 बरोबर बोलतोय का मी 1500 ग्रॅम नाही 150 ग्रॅम 150 ग्रॅम सोनं किमान आणि 10 लाख रुपये तर नक्कीच झाले म्हणाले. 150 ते 250 ग्रॅम सोनं तर ही भावनिकता झाली. पण मुलगा कसा आहे, तो कसा दिसतोय, त्याचं सगळं या याच्यावर पण आमच्या समाजात म्हणाले मिळणारच एवढं. आता जर अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाली तर ही भावनिकता देखील विकार आहे असं लक्षात घ्या. मी जे म्हटलं की भावनिकता म्हणजे आपण केवळ विकार म्हणतो की कोणी कोणी फार भाविक आहे किंवा भावनिक आहे म्हणजे पटकन त्याच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे भावनिक आहे, त्याचं अंग थरथरतं वगैरे म्हणजे भावनिक आहे. तर भावनिकचा तसाही अर्थ नाहीये. आपल्या बुद्धीमध्ये एखादी गोष्ट पक्की होत होत इतकी पक्की होणं की आता त्याला तर्क लढवण्याची गरज नाही, ते भावनेमध्ये जाणं याला भावनिकता खरं म्हटलेलं आहे. विनोबा म्हणतात जशा होमिओपॅथीची औषधं त्या गोळ्यांमध्ये इतकी घोळवली जातात की जितकी घोळवली जातात तेवढी त्याची पोटन्सी वाढते, तसं बुद्धीमध्ये इतकं चिंतन घडलेलं आहे की आता बुद्धी आणि भावना असा फरक राहिलेला नाही. परमार्थाच्या बाबतीत याला भावनिकता आणि बौद्धिकता म्हणतात. भावनिकता ही बुद्धीच्या पलीकडे आहे, परमार्थामध्ये अलीकडे नाहीये. तर बुद्धीने आता विटेवर उभं राहिलेलं जे रूपड आहे ते परब्रह्म आहे का दगड आहे असा विचार बुद्धी करू शकत नाही, लोटांगणी जाते. त्याला भावनिकता असं म्हणतात. ही भावनिकता येण्यासाठी बुद्धीला आधी ट्रेनिंग पाहिजे, बुद्धीला आधी तशा प्रकार संत वाङ्मय आहे, श्रवण आहे, त्यामुळे कंडिशनिंग पाहिजे आणि मग ते इतकं पक्क व्हावं की मग आता बुद्धीला विचार करायची गरज भासू नये, नाहीतर म्हटलं तर दगड आहे ना काळा. म्हणून परमार्थाच्या बाबतीत भावनिकता आणि बौद्धिकता आणि व्यवहाराच्या बाबतीत भावनिकता आणि बौद्धिकता म्हणजे चातुर्य असतं आणि यशस्वी होण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा एवढंच त्याच्या मागं असतं. हे सगळं लक्षात जर घेऊन वर्तन असेल तर त्याच्यात तो यशस्वी होतो. आणि आपला आपल्याला हा भावनिक मुद्दा सोडवता येत नाही, जसं ज्योतिषाला स्वतःचंच ज्योतिष समजत नाही कारण तो त्याच्यात भावनेने पाहतो. जरी त्याला सगळं दिसत असलं तरी देखील तो भावनेने पाहतो, त्यामुळे स्वतःचं किंवा स्वतःच्या कुटुंबियांचं त्याला कळत नाही. अशी गडबड जशी व्हावी तशी जवळपास सगळ्यांनाच आपल्या जवळच्या लोकांबद्दल होते. म्हणून भावनिकता आणि बौद्धिकता अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाल्यासारखे दिसतात. जो त्या प्रश्नातून बाहेर आहे तो त्याच्या बौद्धिकतेचा नीट विचार करून भावनेला वेसण घालायला सांगतो, किंवा कधी कधी भावनिकता नीट लक्षात घेऊन बुद्धीला वेसण घालायला सांगतो, आणि अशा वेळेला भावनिकता आणि बौद्धिकता याचा मेळ होऊन तो यशस्वी होतो. त्यांनी असं म्हटलं की माझे स्वतःचे प्रश्न सोडवताना सुद्धा गडबडच होते, कृपया आपण मार्गदर्शन केल्यास माझ्याबरोबर अनेकांना लाभ होईल. बरंच आहे, जितका लाभ होईल तितकं माझ्याकडे तरी हे प्रश्न घेऊन तुम्ही कमी याल असं मला वाटतं. हरिओम तत्सत.
आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त अमृता कुलकर्णी पसायदान सादर करतील. तत्पूर्वी काही निवेदनं आहेत. पुढील पाचवा रविवार हा 29 ऑक्टोबर या दिवशी येतो आहे, तेव्हा पुन्हा या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्र येणार आहोत. ग्रंथविक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यात केलेली आहे, त्याचा जरूर लाभ घ्यावा. नमस्कारासंदर्भामध्ये जे साधक परगावहून आलेले आहेत अथवा प्रथमच आलेले आहेत ते स्वामीजींना नमस्कार करू शकतील. बाकी सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करावा. भुगाव साधना शिबिराची नोंदणी ज्यांना करायची आहे त्यांनी ग्रंथविक्री टेबलशी संपर्क साधावा. निवेदन संपली.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुंचे आरवा चेतना चिंता मणींचे गावा बोलते जे अर्णव पीयुषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापही वचन सोय रे होते किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो बोली तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो पजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे बरे ज्ञान देवो सुखिया भरोनी सद्भावाची अंजुळी निया गोविया फुले मुकळी अर्पिली अंघ्री उगली बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघु
कार्यक्रमाची आता सांगता झालेली आहे. प्रथमच आलेले साधक किंवा परगावून आलेले साधक स्वामीजींना नमस्कार करू शकतील. बाकीच्या सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचा आहे. Thank you.